विश्व कोंकणी संस्थेच्या learnkonkani.com वेबसाईटाक तुमकां सगळ्यांक येवकार. विश्व कोंकणी केंद्राचे स्थापन आनी वेगवेगळे कार्यावळीचे विशयाचेर हातूंत तुमी वाचले. येया आतां आमी पाठ शिकया.
पाठ 16, लेसन 16. सर्वसाधारण मोनजात्यो आनी शेवणे, कॉमन एनिमल्स अँड बर्ड्स. हो घोडो, दिस इज हॉर्स. हो कोलो, दिस इज फॉक्स. हें माजर, दिस इज ए कॅट. ती गाय, दॅट इज काऊ. तो सोसो, दॅट इज रॅबिट. ती चान्नी, दॅट इज स्क्विरल. हे गाडव, दिस इज डोंकी. हो बेबो, दिस इज फ्रॉग.
पाठ 16.